चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान साखर कारखाना संघाकडून देण्यात आलेल्या चुकीच्या आकड्यांमुळे देशामध्ये झाली दरवाढ। उद्योग आणि उत्पादन मंत्री हमाद अजहर यांनी देशाच्या साखर संकटासाठी साखर कारखाना संघाला दोषी ठरवले आहे। त्यांनी हा आरोप केला की त्यांनी चुकीची माहिती साखरेच्या किमतीमधील वाढीचे कारण बनली आहे। मंत्री अजहर म्हणाले की सरकारच्या 11 मेच्या बैठकीमध्ये असोसिएशनकडून 3 लाख टन शिल्लक असल्याची सूचना दिली होती आणि आम्हाला सांगितले गेले होते की रिपोर्ट जारी होण्याच्या 1 महिन्यानंतर या स्थितीमध्ये 180 डिग्रीचे वळण आले। आम्ही पाकिस्तानच्या खैबूर पख्तुनवा आणि पंजाबमध्ये शोधाशोध केली आणि आताही सिंध सरकारकडून असे करण्याची प्रतीक्षा करत आहोत। अजहर यांनी सांगितले की सरकारला असे आढळून आले की पंजाब मध्ये मागणीला दुप्पट तिप्पट वाढवण्यात आले होते, यामुळे हे नक्की आहे की कदाचित हे आम्हाला नकली रिसर्च दाखवत होते किंवा साखरेची तस्करी करत होते। आम्ही साखर सल्लागार बोर्डाची बैठक घेतली ज्यामध्ये प्रांत संघ आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी भाग घेतला। हा मुद्दा सोडवण्यामध्ये आम्हाला जवळपास 3 ते 4 आठवड्याचा वेळ लागला। त्यांनी सांगितले की सरकारने डेटा उपलब्ध झाल्यावर लगेच साखर आयात करण्याचा निर्णय घेतला।